नमस्कार मंडळी, मी निखिल जाधव. मी नवीनच एक मराठीतून पॉडकास्ट सुरू केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला रोज टेक्नॉलॉजी न्यूज मिळतील. तर पहिली न्यूज ऍपल कंपनीकडून येते की ऍपलनी 5G आयफोन रेंज मार्केटमध्ये लाँच करायचे ठरवलेत. हे साधारणतः 2020 दरम्यान लाँच होतील आणि यामध्ये जी 5G मॉडेम चिप यूज केली आहे ती क्वालकॉमने डिझाईन केलेली असेल. दुसरी न्यूज मायक्रोसॉफ्टकडून. मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नडेला जे भारतीय आहेत त्यांना $4.2 crore पूर्ण वर्षाचे दिले गेलेत. कारण का सत्या नडेला यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनीची मागच्या वर्षाच्या तुलनात 66% जास्ती वाढ करून दिली आहे. तिसरी न्यूज सॅमसंगकडून. सॅमसंग जी एक साऊथ कोरियन कंपनी आहे, त्यांनी $11 billion नेक्स्ट जनरेशन डिस्प्ले यामध्ये इन्व्हेस्ट केलेत. सॅमसंगने एवढे रुपये खर्च केलेत कारण का त्यांना क्वांटम डॉट डिस्प्ले बनवायचा आहे. तर चौथी न्यूज सोनीकडून. सोनीने नवीन कॅमेरा सायबरशॉट RX107 हा लाँच केलाय. या कॅमेरामध्ये 20.1 megapixel सेन्सर, 90 frames per second बस शूटिंग, रिअल टाइम ट्रॅकिंग, IAF ट्रॅकिंग सिस्टीम आहे. या कॅमेऱ्याची प्राईस 97,000 आहे. पाचवी न्यूज गेमिंग इंडस्ट्रीकडून. अपेक्स लेजंड जो की एक गेम आहे, त्याला 7 crore जास्ती जण खेळतायत पूर्ण जगात. थँक्यू सो मच माझी पॉडकास्ट ऐकण्याबद्दल. प्लीज फॉलो करा.